आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। जर भारताचे पंतप्रधान खोटे बोलत नाहीत, त्यांच्या भाषणात द्वेषपूर्ण हावभाव नसतील, तर त्यांचे भाषण पूर्ण होत नाही। सामान्यतः पंतप्रधानांच्या भाषणांवर टीका केली जाते, पण मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्या प्रत्येक भाषणात किती खोटे आहे आणि किती द्वेष आहे हे पाहिले जाते। त्यांच्या भाषणात मुस्लिमांचा उल्लेख नसेल तर त्यांच्या भाषणात तसे वाटत नाही। आपल्या राजकारणाचा पाया याच द्वेषावर आहे हे ते स्वतः सिद्ध करत आहेत। त्या जोरावर ते निवडणुका जिंकत आले आहेत। राजस्थानमधील बांसवाडा येथे पंतप्रधानांचे विधान लज्जास्पद आणि खोटे असण्याव्यतिरिक्त द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येते। द्वेषपूर्ण भाषणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा कठोर टिप्पणी आणि आदेश दिले आहेत। पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही मतांसाठी अशी अनेक विधाने केली आहेत। कधी माणसे त्यांच्या कपड्यांवरून ओळखतात, तर कधी आणखी काही। पण यावेळी त्यांचा हा प्रयत्न सांगतो की ते 100 निवडणुका जिंकू शकतात, पण मुस्लिम आणि मुस्लिम लीगचा उल्लेख केल्याशिवाय ते एकही भाषण देऊ शकत नाहीत। पंतप्रधानांच्या भाषणातून मुस्लिम आणि मासे हे मुद्दे काढून टाकले तर काहीच उरणार नाही, हेही आम्ही मागील व्हिडिओमध्ये नमूद केले आहे। राजस्थानमधील बांसवाडा येथे पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले। बांसवाड्याची लोकसंख्या 20 लाखांहून अधिक असून येथे आदिवासी समाज बहुसंख्य आहे। बांसवाड्याच्या बातम्या मीडियात पाहिल्या तर लक्षात येईल की इथे गरिबी खूप जास्त आहे। लोकांचे उत्पन्न खूपच कमी आहे। कुपोषणाची गंभीर समस्या आहे। अशा ठिकाणी तुमचे उत्पन्न कसे वाढेल आणि ते 10 वर्षांत का वाढू शकले नाही हे त्यांनी सांगायला हवे होते। त्याऐवजी ते मुस्लिम, मुस्लिम लोकसंख्या आणि मंगळसूत्र यावर बोलले। त्यांच्या बांसवाडा येथील भाषणावरून असे दिसून येते की ते मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण बोलल्याशिवाय भाषण देऊ शकत नाहीत। हा त्यांच्या राजकारणाचा गाभा आहे। द वायरने वृत्त दिले आहे की हा सारांश पंतप्रधानांच्या वेबसाईट नरेंद्र मोदी इनवर इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे, परंतु त्यात मुस्लिमांमधील संपत्तीच्या वितरणाचा उल्लेख नाही। फक्त महिलांचे सोने वाटले जाईल असे लिहिले आहे, परंतु मंगळसूत्र मुस्लिमांमध्ये वाटले जाईल असे लिहिलेले नाही। ते इंग्रजीतून का काढले आहे? ट्विटरवर अनेक नागरिक त्यांच्या या भाषणाला निवडणूक आयोगाला टॅग करत आयोगाला जाग कधी येणार आणि यावर कारवाई करणार अशी विचारणा करत आहेत। ते काय करणार याचं उत्तर त्यांना माहीत आहे असंही लोक लिहित होते। या भाषणामुळे पंतप्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेकांकडून होत आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू, लोक त्यांच्या छायाचित्रांसह विचारत आहेत की आयोग काही कारवाई करणार की दुर्लक्ष करणार। तसे केले तर ते कधी करणार? लगेच की निवडणुकीनंतर? विकासाच्या गप्पा मारत पंतप्रधान मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत का? हा मुद्दा भावनिक आहे, हे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे। 2019 पुलवामानंतर शहीदांच्या नावाने मते मागितली गेली आणि ती मिळाली। पुलवामा शहीदांच्या पत्नींच्या मंगळसूत्रावरही प्रश्नचिन्ह आहे। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपांची चौकशी का झाली नाही असा सवालही लोक विचारत आहेत। पंतप्रधानांनी प्रतिक्रिया का दिली नाही? 2024 निवडणुकीत बेरोजगार तरुण भावनिक न होण्यामागचे कारण असे असू शकते की तरुणांचे गाल कोरडे पडले आहेत, त्यांची पोटे खचली आहेत आणि मुस्लिम द्वेषाच्या नावाखाली ते आता बढाई मारू शकत नाहीत। त्यांची छाती फुगवता येत नाही का? घर चालत नाही, या द्वेषाने ते देश कसा चालवतील? माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचा हा भाग वापरताना मला खरोखरच लाज वाटते। मला आशा आहे की तुम्हालाही लाज वाटेल। आणि क्वोट, याधी जेव्हा त्यांचे सरकार होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे। याचा अर्थ ही संपत्ती गोळा केल्यानंतर ते कोणाला वितरित करतील? आणि क्वोट, ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना ते वाटून देतील, ते घुसखोरांना वाटून देतील। तुमचा महागाईचा पैसा घुसखोरांना देणार का? तुम्हाला हे मान्य आहे का? माता भगिनींच्या सोन्याचा हिशेब ठेवू, त्याची किंमत तपासू, माहिती गोळा करू आणि मग वाटून घेऊ, असे काँग्रेसचा हा जाहीरनामा सांगतो. आणि ते त्यांना वाटून देतील ज्यांच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे मनमोहन सिंग सरकारने सांगितले होते. बंधू भगिनींनो, ही शहरी नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे. माता भगिनींनो, त्या तुम्हाला तुमचे मंगळसूत्रही वाचवू देणार नाहीत. ते या मर्यादेपर्यंत जातील हे सांगण्यासाठी मी आलो आहे. या भाषणात अनेक खोटे आहेत, परंतु द्वेष एका गोष्टीविरुद्ध आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल खोटे, लोकसंख्येबद्दल खोटे, मंगळसूत्राबद्दल खोटे, मालमत्तेच्या वाटणीबाबत खोटे बोलले जाते आणि मुस्लिमांविरुद्ध द्वेष आहे. या व्हिडिओतील प्रत्येक खोटे आम्ही उघड करू. हे पुन्हा पुन्हा करणे आवश्यक आहे, कारण जेव्हा काहीही शिल्लक नसते तेव्हा हे लोक प्रत्येक वेळी समान गोष्टी पसरवतात. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि इतरांनाही दाखवा, कारण हाउसिंग सोसायटीतील काका दिवसभर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर असे खोटे पसरवत असतात. मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवण्यात 10 वर्षे घालवलेल्या काकांचीही अवस्था वाईट आहे, पण आता ते या द्वेषाशिवाय राहू शकत नाहीत. तुमच्या घरात असे कोणी काका असतील तर त्यांची काळजी घ्या आणि त्यांना माझा व्हिडिओ दाखवा. काकांचे वय 40 ते 50 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असू शकते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र वाटणार असे काही म्हटले आहे का? पक्षांकडून मंगळसूत्र देण्याचे आश्वासन या देशात हिसकावून आणि वाटण्याबद्दल कोण बोलणार? पंतप्रधान म्हणाले आणि क्वोट, काँग्रेसचा हा जाहीरनामा सांगत आहे की ते माता भगिनींच्या सोन्याचा हिशेब ठेवतील, ते जडवतील, माहिती गोळा करतील आणि नंतर वाटतील. माता भगिनींनो, ते तुमचे मंगळसूत्रही घेऊ देणार नाहीत, राहतील. आणि क्वोट, काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला. माता भगिनींच्या सोन्याचा हिशोब घेऊन मग वाटून घेऊ, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कुठेही म्हटलेले नाही. हे कुठला पक्ष सांगू शकेल का? पण पंतप्रधान मोदी असे खोटे बोलू शकतात. काँग्रेसने गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ही बातमी गरीब महिलांपर्यंत पोहोचली तर त्यांची हिंदू मतं संपतील हे पंतप्रधानांना माहीत आहे. त्यामुळे भारताचा एवढा विकास झाला असताना काँग्रेसपेक्षाही जास्त देणार असे त्यांनी म्हणायला हवे होते. महिलांना 1 लाख नाही तर 2 लाख देणार, पण इथे ते काहीही वचन देत नाहीत. उलट ते गरीब महिलांच्या मनात मुस्लिमांबद्दल भीती निर्माण करतात की काँग्रेस त्यांचे मंगळसूत्र घेऊन मुस्लिमांना देईल. ही तुमच्या पंतप्रधानांची पातळी आहे. आम्ही काँग्रेसचा जाहीरनामा काळजीपूर्वक पाहिला, प्रत्येक शब्द वाचा. पहिली गोष्ट म्हणजे त्यात कुठेही मुस्लिम आणि हिंदू असा उल्लेख नाही. मग माता भगिनींच्या मंगळसूत्राचा किंवा सोन्याच्या हिशोबाचा उल्लेख नाही. अजिबात नाही. तुम्हाला नोटाबंदीची बातमी आठवते. माता भगिनींचे कष्टाचे पैसे आणि बचत वाया गेली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे वाचवलेले पैसे वाया गेले. आजपर्यंत त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा माफीही मागितलेली नाही. ज्या व्यक्तीच्या नोटाबंदीने माता भगिनींची कमाई नष्ट झाली, कुटुंबातील गुप्तधन नष्ट केले, तीच व्यक्ती आता त्या माता भगिनींना मुस्लिमांच्या नावाने घाबरवत आहे. काँग्रेस त्यांचे मंगळसूत्र घेऊन मुस्लिमांमध्ये वाटणार आहे. तर 2016 अनेक महिलांपैकी 10,000, काहींचे 50,000 तर काहींचे 1,00,000 रुपये वाया गेले. महिलांची बचत वाया गेली. मी सांगतो तसे गोडी मीडिया सांगणार नाही, वर्तमानपत्रेही छापणार नाहीत, त्यामुळे हे सत्य महिलांपर्यंत पोहोचणार नाही हे पंतप्रधान मोदींना स्पष्टपणे माहीत आहे. काँग्रेस गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार आहे असे वर्तमानपत्रही छापत नाहीत. काँग्रेस मंगळसूत्र हिसकावून घेणार असल्याची भीती पसरवली जात आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. उलट महिलांना 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, पंतप्रधान मोदी आज पुन्हा खोटे बोलले. ते हिंदू मुस्लिमच्या नावाने खोटे बोलून देशाचे विभाजन करत आहेत. मी पंतप्रधान मोदींना आव्हान देतो की आणि #39 हिंदू मुस्लिम आणि #39 हा शब्द कुठेही लिहिलेला आहे का ते मला दाखवा. काँग्रेसचा जाहीरनामा आणि क्वोट, सामान्यतः काँग्रेस पंतप्रधानांच्या अशा विधानांना प्रतिसाद देत नाही असा विश्वास आहे की मुद्दा वळवला जाईल. त्यांच्या जाळ्यात अडकण्याऐवजी ते स्वतःचे मुद्दे मांडतात. मात्र यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या खोटेपणाचे आणि द्वेषाचे खंडन केले. अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद आणि गुरदीप सप्पल यांनी या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. 21 एप्रिलच्या रात्री राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ट्विट करायला सुरुवात केली. राहुल गांधींनी ट्विट केले की आणि क्वोट, पहिल्या टप्प्यातील मतदानात निराशा झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या खोट्यापणाची पातळी इतकी घसरली आहे की भीतीपोटी त्यांना आता लक्ष विचलित करायचे आहे. काँग्रेसच्या आणि #39 क्रांतिकारक जाहीरनाम्या आणि #39 जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळू लागला आहे चुकीच्या मार्गाने आणि क्वोट, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हिंदू महिलांचे मंगळसूत्र किंवा सोने घेऊन मुस्लिमांना देणार असे कुठे लिहिले आहे ते पंतप्रधान मोदींनी दाखवावे. आम्ही खूप शोध घेतला. तुम्ही काँग्रेसच्या वेबसाईटवर जाऊन तेथे जाहीरनामा शोधू शकता, ते स्वतः वाचा. आम्ही आमच्या वर्णनात जाहीरनाम्याची लिंक देखील देऊ जेणेकरून तुम्ही ते स्वतः पाहू शकता. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, तुम्ही जे काही बोललात, तुम्ही शिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडल्यात, जे पाप आहे. तुम्ही मंगळसूत्रावर बोललात. मंगळसूत्रावर बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही म्हणालात की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असे लिहिले आहे. ते तुमचं मंगळसूत्र लोकांमध्ये वाटून घेतात. तुम्ही काँग्रेसचा कोणता जाहीरनामा वाचताय ज्यात असं लिहिलं नाही की आम्ही लोकांची संपत्ती घेऊन ती वाटून घेऊ खोटे बोलत आहात? आमच्या जाहीरनाम्याबद्दल खोटे बोलले आहे त्यामुळे मंगळसूत्राचा मुद्दा आगीसारखा पसरला आहे का? एक वर्ष ते कोणत्याही प्रकारे पसरू नये आणि मंगळसूत्र मुस्लिमांमध्ये वाटले जाईल असे खोटे बोलले जात आहे. खरे तर मोदींनी हिंदू महिलांचा अपमान केला आहे. त्यांचे मंगळसूत्र घ्या आणि मुस्लिमांमध्ये वाटा. हे मोठे खोटे आहे. मोदी हिंदू महिलांना इतके समजतात का की त्यांच्याकडे कोणी मंगळसूत्र मागितले तर ते परत देतील? कोणत्याही सरकारला हवे असेल तर ते त्यांच्याकडून घेणार का? दुसरे म्हणजे ते मुस्लिम महिलांना इतकेच ओळखतात का की ते त्यांच्या हिंदू बहिणींचे वैवाहिक आनंदाचे प्रतीक असलेले मंगळसूत्र घेतील आणि ते घालतील? मुस्लिमांमध्ये मंगळसूत्राची प्रथा नाही, मात्र अनेक ठिकाणी सिंदूर आणि मंगळसूत्र मुस्लिम महिलांच्या जीवनात शिरले आहे. हिंदू स्त्रीने घातलेले मंगळसूत्र ते घालतील असे त्यांची श्रद्धा म्हणेल का? ज्या गोष्टी घडू शकत नाहीत, केल्या जाऊ शकत नाहीत, त्याबाबतही पंतप्रधान खोटे बोलू शकतात. पुरुषांना जातीयवादी बनवले, त्यांची मुले बेकार झाली, आता महिलांना जातीयवादी बनवले जात आहे. हे धोकादायक आहे. दरवर्षी एका गरीब महिलेला 1 लाख मिळणार हे काँग्रेसचे वचन या महिलांपर्यंत पोहोचले तर ते अवघड होईल हे मोदींना समजले आहे. त्यामुळे काँग्रेस महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल असे खोटे पसरवून महिला घाबरतील. 6 मार्चची बातमी आहे. फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये गेल्या 4 वर्षांत सोन्याचे गहाण ठेवून कर्ज घेण्याचा आकडा 206% इतकी वाढ झाली आहे. 2020 सोने तारण ठेवून 33,257 कोटींचे कर्ज घेतले होते, जे 2023 तिसऱ्या तिमाहीत 65,000 कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. आणि क्वोट, मणिपूरमधील 2 महिला हे नंतर समोर आले. तुम्हाला आधीच माहिती मिळाली असेल, तुम्ही मौन तोडले नाही. माता, भगिनी नक्कीच विचारतील की तुम्ही आमची मंगळसूत्रे वाचू देणार नाही, तुम्ही मंगळसूत्रे गहाण ठेवली आहेत. महागाईच्या झळा सोसणाऱ्या महिलाच आहेत. 10 वर्षात त्यांच्या घरात येणारे उत्पन्न कोणत्याही प्रकारे वाढले नाही. आणि क्वोट, गरिबीमुळे लोक सोने गहाण ठेवत आहेत. साहजिकच त्यांच्यात अशा महिला असतील ज्या बळजबरीने दागिने गहाण ठेवून कर्ज घेत असतील. पंतप्रधान हे करणार नाहीत यावर बोला, पण हिंदू महिलांच्या मनात मुस्लिम महिलांबद्दल तिरस्कार आणि घृणा पसरवण्यासाठी काँग्रेस त्यांची मंगळसूत्रे घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून घेईल असे खोटे बोलून कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांसह महिलांनीही सुरुवात केली होती त्यांचे सोने गहाण ठेवून. आपण काँग्रेसचा जाहीरनामा पुन्हा पुन्हा वाचत होतो, पण आता काँग्रेसने संपत्ती वाटपाची चर्चा केली आहे का? काँग्रेसने असे काही म्हटले आहे की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पान क्रमांक 28 उल्लेख नाही. संपत्ती आणि उत्पन्नाच्या बाबतीत वाढती असमानता काँग्रेस धोरणांमध्ये योग्य बदल करून सोडवेल. तुम्ही आमचा 5 एप्रिलचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील व्हिडिओ जरूर पहा, पुन्हा पुन्हा पहा आणि आणखी 20 लोकांना दाखवा. आम्ही तपशीलवार विश्लेषण सादर केले आहे. पंतप्रधानांचे खोटे किती मोठे आणि घातक आहे ते तुम्ही पाहिले आहे. तो एका छोट्या विधानात इतके खोटे बोलतो की ते पकडण्यासाठी इतका मोठा व्हिडिओ लागला. असे असतानाही आपण आजपर्यंत सर्व खोटे उघड करू शकलो नाही. या 10 वर्षात किती मोठमोठे खोटे तुमच्या घराघरात पोहोचले असतील याचा जरा विचार करा. वृत्तपत्रे त्यांनी सांगितलेल्या मथळेत छापतील हे पंतप्रधानांना माहीत आहे. ते कधीही स्वतःचे संशोधन करून पंतप्रधान खोटे बोलले हे वाचकांना सांगणार नाहीत. आज अनेक वृत्तपत्रांनी त्यांचे विधान शब्दशः छापले आहे. काही वृत्तपत्रांनी त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पण फक्त पहिल्या पानावर मथळा टाकला होता. बंगळुरूच्या द हिंदूमध्ये ही मथळा छापली आहे. इंडियन एक्सप्रेसने खरगे यांची प्रतिक्रिया एका छोट्या भागात छापली आहे, पण कोणतीही टीका न करता मोदींचे विधान ठळकपणे पहिल्या पानावर छापले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बाबतीतही तेच आहे. अमर उजालानेही ते शब्दशः छापले आहे, मात्र त्याच्या शेजारी काँग्रेस अध्यक्षांचे विधान छापण्यात आले आहे. खरगे यांच्या वक्तव्याचा ज्यावर हेडलाईन करण्यात आली आहे त्याचा पंतप्रधानांच्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. तर संध्याकाळीच पंतप्रधानांच्या वक्तव्यावर खरगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती असे राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. दैनिक जागरणचे हेडलाईन पहा. काँग्रेस तुमची संपत्ती घुसखोरांना आणि जास्त मुले असलेल्यांना देईल एवढेच लिहिले आहे. साहजिकच हे जागरण वाचणाऱ्यालाच कळेल. काँग्रेसने गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, कारण अशा ठिकाणी द्वेषयुक्त भाषणे ठळकपणे छापली जातात हे त्यांना माहीत नसेल. आपले घरचे वर्तमानपत्र पुन्हा काढा आणि पहा की ज्याप्रमाणे टेलिग्राफने छापले आहे त्याच्याप्रमाणे वाचकांना पंतप्रधानांनी द्वेष आणि खोटेपणा कसा पसरवला आहे हे सांगितले आहे. टेलिग्राफने लिहिले आहे की पंतप्रधान मोदी द्वेषपूर्ण विभाजनाच्या राजकारणात आले आहेत. अनेक वृत्तपत्रांनी टेलिग्राफ असारख्या वाचकांना सतर्क केले नाही. आज वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांपासून सावध राहा, नाहीतर आता वेळ मिळणार नाही. हे वाचून तुमचा मुलगा आधी जातीयवादी बनेल आणि एक दिवस द्वेषाच्या भोवऱ्यात अडकून दंगेखोर बनेल. आमचा व्हिडिओ मोठा आहे, पण तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. वर्तमानपत्रे आणि गोडी मीडियाचे चॅनल्स मिळून तुमच्या हृदयात आणि मनात द्वेष कसा भरून काढत आहेत हे तुम्ही पाहू शकता. आमची आणि तुमची संपत्ती गोळा करून मुस्लिमांमध्ये वाटली जाईल असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेले नाही. ते गरिबांमध्ये वाटले जाईल असेही लिहिलेले नाही. गरिबांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी सरकारची धोरणे बदलण्याची चर्चा काँग्रेसने केली आहे. यामुळे पंतप्रधान इतके दुखावले गेले की त्यांनी याला हिंदूविरोधी रंग दिला असे राहुल गांधी प्रत्येक सभेत बोलतात. ऐका, आम्ही हिंदूंकडून घेऊन मुस्लिमांना देऊ असा इशाराही त्यांनी कधी दिला आहे का? त्यापेक्षा 22 लोकांची कर्जे कशी माफ झाली आणि श्रीमंत कसे होत आहेत हे राहुल सांगत आहेत. तुम्हाला विनंती आहे की आमचे आर्थिक असमानता आणि काँग्रेसचा जाहीरनामा या दोन्ही व्हिडिओ पहा. 5 एप्रिल आणि 15 एप्रिलच्या आमच्या एपिसोडमध्ये तुम्ही दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांवर आमचा शो पाहू शकता. श्रीमंत कसे अधिक श्रीमंत झाले आहेत हे स्पष्ट केले आहे. मोदींच्या राजवटीत सर्वसामान्यांची, मध्यमवर्गीयांची आणि गरिबांची अवस्था बिकट झाली आहे. तुम्हाला असा देश हवा आहे का ज्यामध्ये 70% लोकसंख्या गरीब आहे आणि त्यांच्याकडे असलेली सर्व संपत्ती फक्त 1% लोकसंख्येकडे आहे? हे चांगले आहे का? काँग्रेसने आपली धोरणे बदलण्याची आणि सुधारण्याची भाषा केली असेल तर त्यात गैर काय? पण मंगळसूत्र घेऊन ते मुस्लिमांमध्ये वाटणार असे काँग्रेसने कुठेही म्हटलेले नाही. लोककल्याण विभागामध्ये पान क्रमांक 29 वर काँग्रेसने लिहिले आहे की लोककल्याण हे काम आणि संपत्ती निर्मितीचे ध्येय आहे. भाजप एनडीएच्या भेदभावपूर्ण धोरणांमुळे भारतातील लोक आर्थिकदृष्ट्या विभाजित झाले आहेत. अतिश्रीमंतांचा एक फार छोटा वर्ग आहे, मोठा मध्यम वर्ग आहे. दारिद्र्यरेषेच्या वर असलेला पण तरीही मध्यम वर्गात येत नाही असा मोठा वर्ग आहे. आणि देशात 22 कोटी गरीब लोक आहेत. गरिबांचे कल्याण हे काँग्रेस सरकारचे प्राधान्य असेल. काँग्रेस येत्या 10 वर्षात दारिद्र्यरेषेखालील 22 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर उचलण्याचा प्रयत्न करेल. त्यांना शिक्षण, आरोग्य, घरे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकऱ्या, कामाच्या संधी आणि सुविधा मिळण्यास सक्षम करणे आणि आर्थिकदृष्ट्या उच्च पदावर असलेल्या इतरांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना मजबूत आणि स्वावलंबी बनवा. ते गरिबांच्या कल्याणासाठी धोरणे बनवण्याबाबत आहे. तुम्हाला असा भारत हवा आहे का जिथे फक्त अंबानी आणि अडाणी आहेत आणि सामान्य लोकांकडे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत? काँग्रेसने हे दुरुस्त केले नाही तर मते कशाला मिळणार? मोदींच्या राजवटीत फक्त श्रीमंतच श्रीमंत झाले आहेत, अशी टीका भाजपवर होत असताना त्यांची राजवट वेगळी कशी होणार? ते सांगावे लागेल, मात्र धोरणे बनवणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हिंदू माता भगिनींकडून सोने घेऊन ते मुस्लिमांमध्ये वाटून घेईन असे म्हटलेले नाही. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगच्या विचाराने भरलेला आहे असे पंतप्रधानांनी अजमेरच्या सभेत सांगितले. काँग्रेस असा विचार करू शकते का? कोणताही राजकीय पक्ष हे करणार नाही, पण पंतप्रधानांच्या या लबाडीवर तुम्ही आमचा 8 एप्रिलचा व्हिडिओ जरूर पहा. मुस्लिमांच्या नावाने ते हिंदू समाजाशी कसे खोटे बोलत आहेत ते तुम्हाला कळेल. पंतप्रधानांचे म्हणणे ऐका, तुम्ही पहा, प्रत्येक पानावर भारताचे तुकडे करण्याचा वास आहे. हाच विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येतो, जो स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लिम लीगमध्ये होता. या खोट्याला पंतप्रधान मोदींनी कोणतेही उत्तर दिलेले नाही, किंवा निवडणूक आयोगानेही त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना किंवा इशारा दिलेला नाही. तुम्हाला आठवत असेल की भारत सरकारच्या सचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर 24 तासांच्या आत अरुण गोयल यांना निवडणूक आयुक्त बनवण्यात आले होते. जेव्हा त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की निवडणूक आयुक्त हा पंतप्रधानांवरही कारवाई करण्यास सक्षम असला पाहिजे, फक्त होकार देणारा नाही. आता जनतेसमोर विश्वासार्ह प्रतिमा मांडणे निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. 2019च्या निवडणुकीत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली की जर विरोधी पक्षांचा अलीवर विश्वास असेल तर त्यांचा विश्वास बजरंग बलीवर आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर 3 दिवस बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे मनेका गांधी यांनी मुस्लिम मतदारांना सांगितले की त्यांच्या मतांशिवाय मी जिंकू. निवडणूक आयोगाने हे विधान घृणास्पद मानले आणि तिला 3 दिवस प्रचार करण्यास बंदी घातली. आज गिरिराज सिंह म्हणत आहेत की जे देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थक आहेत त्यांच्याकडे मत मागू नका. गिरिराज सिंह यांचे ऐका आणि क्वोट, जे देशद्रोही आहेत, जे पाकिस्तानचे समर्थक आहेत, जे भारताविरुद्ध विष ओकतात, मला कितीही वेळा निवडणूक हरावी लागली तरी माझ्या भावांनो त्यांच्याकडे मत मागायला जाऊ नका. आणि क्वोट, गिरिराज सिंह यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? गिरिराज सिंह यांनी नमूद केल्यानुसार त्यांच्या मतदार यादीत पाकिस्तान समर्थक आणि देशद्रोही कोण आहेत हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. सीपीआय नेते शत्रुघ्न प्रसाद सिंह यांनी याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. बेगुसरायमधून सीपीआयचे अवधेश राय उमेदवार आहेत, तर गिरिराज सिंह भाजपकडून आहेत. शत्रुघ्न प्रसाद सिंह म्हणाले आणि क्वोट, मुख्य निवडणूक आयुक्त महोदय, तुम्ही आचारसंहितेमध्ये दिलेल्या सूचना आहेत की तुम्ही कोणत्याही विशिष्ट धर्माच्या नावाने घोषणाबाजी करू शकत नाही, ज्यामुळे भेदभाव आणि जाती उन्माद निर्माण होईल. प्रत्येक राजकीय पक्ष, विशेषतः उमेदवाराने हे टाळावे, मात्र त्यांनी जय श्री राम आणि हर हर महादेवच्या घोषणा दिल्या हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. गिरिराज सिंह यांच्या रॅलीत अबकी बार 400 पार जय श्री राम हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांसोबतच गिरिराज सिंह यांनी या घोषणा देणाऱ्या तरुणांच्या रोजगाराची स्थिती, त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील शाळा महाविद्यालयांची स्थिती आणि शिक्षणाचा स्तर यावरही लक्ष द्यायला हवे होते. मुख्य निवडणूक आयुक्त कारवाई का करत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे. अधिसूचना निघाली तेव्हा त्यांनी धर्माच्या वापराबाबत अनेक चांगले मुद्दे मांडले होते, आता त्याच्यावर कारवाई का होत नाही? आणि क्वोट, आपण प्रेरणा दिली पाहिजे, फूट पाडू नये. द्वेषयुक्त भाषण, धार्मिक भाषण किंवा खाजगी जीवनावर टीका करू नये. लोकांनी असत्यापित जाहिराती देऊ नयेत. संपादकांना देखील सल्ला देण्यात आला आहे. या आणि त्या गोष्टीची लाट आहे. हे एक आहे जाहिरात. आमची विनंती आहे की जे काही तोंडातून बाहेर पडेल ते ओलांडू नका. 11 निवडणुकीत जे आरोप झाले आहेत त्याबाबत कुठेही नैतिक सेन्सॉरशिप केली जाईल. कोणीही असो, आम्ही कारवाई करू. निष्क्रिय बसू नका, आम्ही कारवाई करू. आणि क्वोट, मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई कधी होणार असा सवाल त्यांनी केला. भाजप आणि त्यांचे नेते नरेंद्र मोदी यांच्याकडे रोजगाराच्या प्रश्नाचे उत्तर नाही का? बेरोजगारीच्या प्रश्नाने ते इतके त्रस्त आहेत का की त्यांनी मुस्लिमविरोधी वक्तृत्वाचा अवलंब केला आहे? आता 2 गोष्टी उरल्या आहेत, मुस्लिमांची लोकसंख्या आणि मनमोहन सिंग यांचे विधान. मुस्लिमांच्या लोकसंख्येबद्दल खूप चुकीची माहिती पसरवली जाते, खोटे बोलले जाते. माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी द पॉप्युलेशन मीथ हे पुस्तक लिहिले असून ते हिंदीतही प्रकाशित झाले आहे. तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. मुस्लिमांच्या लोकसंख्येबद्दल पसरवलेले खोटे समजणे आज मदत होईल. ते म्हणाले आहेत की पुढच्या 1000 वर्षांनंतरही अशी कोणतीही चिन्हे नाहीत की भारतात हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त होईल. अनेक प्रसंगी मुस्लिमांची लोकसंख्या कमी होत असल्याचा दावा करणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक अभ्यासकांनी लोकसंख्येचे राजकारण स्पष्ट करून प्रत्येक वेळी याचे खंडन केले आहे. 2021 जनगणना होणार होती पण मोदी सरकार अद्याप ती पूर्ण करू शकले नाही हे तुम्हाला माहीत आहे का? हे या सरकारचे मोठे अपयश आहे. आज काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की पंतप्रधान जगाविषयी विषारी भाषेत बोलतात. त्यांनी एका साध्या प्रश्नाचे उत्तर देखील दिले पाहिजे. 1951 दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. या जनगणनेतून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची खरी आकडेवारी समोर येते. ते 2021 व्हायला हवे होते परंतु ते आजतागायत झालेले नाही. यावर पंतप्रधान गप का आहेत? बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मोडीत काढण्याचे हे षडयंत्र आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात निश्चितपणे जात जनगणनेचा उल्लेख आहे आणि आम्ही पूर्ण विश्वासाने म्हणतो की मागास, दलित, वंचित, शोषित आदिवासींसोबतच सर्वसामान्य वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. सामान्य जाती, ठाकूर, ब्राह्मण सारख्या जाती जे समाजाच्या सीमारेषावर आहेत आणि क्वोट सुप्रिया शर्मा आणि श्रीनिवासन जैन यांनी आणि क्वोट लव जिहाद आणि इतर काल्पनिक कथा आणि क्वोट नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी लव जिहादच्या बोगस सिद्धांताचा पर्दाफाश केला आहे. सुप्रिया आणि श्रीनिवासन यांनी याबाबत एक व्हिडिओही बनवला आहे, तुम्ही ते पाहू शकता. श्रीनिवासन जैन यांनी सांगितले की मुस्लिमांमधील लोकसंख्या घटण्याचे प्रमाण हिंदूंपेक्षा कसे जास्त आहे. आता हे खोटे का पसरवले जात आहे? कारण कोणताही विकास झालेला नाही. रोजगाराची परिस्थिती बिकट असून ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्यांना त्रास होत आहे. तुमच्या मुलांना आणि काकांना जातीयवादी करण्यासाठी असे खोटे पसरवले जाते जेणेकरून ही निवडणूक रोजगार, महागाई, गरीब शिक्षण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू नये. तेजस्वी यादव यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट. पंतप्रधान 10 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांना फक्त हिंदू, मुस्लिम, मंदिरे, मशिदींची चिंता आहे. त्यांना इतर कशातही रस नाही. त्यांना भावांनी आपापसात भांडून राज्य करायचे आहे. ते यावेळी लढतात. संपूर्ण देशातील जनतेने मोदींना ओळखले आहे. 9 डिसेंबर 2006 मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय विकास परिषदेच्या कार्यक्रमात भाषण केले होते, त्यावरून भाजपनेही त्यावेळी वाद निर्माण केला होता. गरिबांमध्ये धर्माच्या आधारे विभागणी करावी असे पंतप्रधान मनमोहन सिंग सुचवत असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी सच्चर समितीच्या अहवालाबाबत देशात चर्चा सुरू होती. त्या काळात मनमोहन सिंग यांचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विधान जणू ते देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असे ते सांगत होते, तर त्यांच्या विधानाची व्याप्ती अधिक व्यापक होती. मनमोहन सिंग यांनी सर्व अल्पसंख्याक समुदाय, अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, महिला आणि मुले यांच्याबद्दल बोलले होते आणि विकासाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असे सांगितले होते. या विधानाचा भाजपकडून निषेध करण्यात आला तेव्हा दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबर 2006 पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनेक समुदायांना प्राधान्य क्षेत्र म्हणून वर्णन केल्याचे स्पष्ट करणारे पीएमओकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. ते विधान ऐकून हे स्पष्ट होते की मनमोहन सिंग म्हणत होते की विविध मागास समुदाय आणि अल्पसंख्याक समुदाय विशेषतः मुस्लिमांना अशा प्रकारे सशक्त केले पाहिजे की ते विकासात समान भागीदार बनतील. देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असे त्यांनी कधीच म्हटले नाही. या विधानाबाबत पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2023 असेच विधान केले होते आणि त्यानंतरही काँग्रेसने मनमोहन सिंग यांचे संपूर्ण विधान ट्विट केले होते. पण आज पुन्हा मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा अपूर्ण भाग भाजपच्या अधिकृत हँडलवरून सादर केला जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीग नाही पण पंतप्रधान मोदींनी पाहिले. मुस्लिम लीगचा विचार केला तर मंगळसूत्राचा उल्लेखही नाही. मात्र माता भगिनींचे मंगळसूत्र घेऊन मुस्लिमांमध्ये वाटप होणार असल्याचे पंतप्रधानांनी पाहिले. लोकसंख्या वाढीचा दावाही फोल ठरला. या निवेदनात घुसखोर असा शब्दही वापरण्यात आला आहे. घुसखोरांचे भूत उभे केले जात आहे. आसाममध्ये या भूतामुळे जनतेचा सुमारे 1500 कोटींचा पैसा वाया गेला. सरकारने 1600 कोटी खर्च करून आसाममध्ये NRC काढले आणि त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एवढेच नाही, इतर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात CAचे नियम लागू करण्याबाबत बोलले आहे, पण NRCबाबत नाही. त्याचा कुठेही उल्लेख नाही. मोदी सरकार 10 वर्षे सत्तेत आहे. जरा सांगा, किती घुसखोर आलेत, किती घुसखोर आहेत? मुस्लिमांबद्दल बोलताना ते त्यांना घुसखोर म्हणू लागतात. देशातील 20 कोटी लोकसंख्येचा हा त्यांचा आदर आहे का? मोदींनी अर्बन नक्षल असा शब्दप्रयोग सुरू केला आहे. जेव्हा जेव्हा संसदेत हा प्रश्न विचारला जातो तेव्हा खुद्द मोदी सरकारने मार्च 2020 उत्तर दिले होते की भारत सरकार आणि गृह मंत्रालय आणि क्वोट शहरी नक्षल आणि क्वोट हा शब्दप्रयोग वापरत नाही. तुकडे तुकडे गँगबाबतही गृहमंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. पण पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काँग्रेसला तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत. आणि क्वोट अर्बन नक्षल आणि क्वोट आणि क्वोट तुकडे तुकडे गँग आणि क्वोट या वाक्यांनी बदनाम झालेल्या JNUच्या कुलगुरूंनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात त्यांनी JNU कधीच आणि क्वोट तुकडे तुकडे गँग आणि क्वोट चा भाग राहिलेला नाही. 2024ची लढाई वेगळी आहे. या निवडणुकीत बेरोजगारीची विश्वासार्हता पणाला लागली आहे. हा मुद्दा हरवला तर या देशातील तरुण बेरोजगारीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना कधीच इशारा देऊ शकणार नाहीत. नेतेच त्यांच्या बेरोजगारीची चेष्टा करायला लागतील. ते म्हणतील, तुम्ही एक काम करा, मंदिरात जा आणि नंतर मतदान केंद्रावर परत या. 10 वर्षांनंतरही मोदी या मुद्द्यांवर बोलण्याच्या स्थितीत नाहीत, म्हणून त्यांनी मुस्लिमांना आणले आहे. पंतप्रधानांचे भाषण अशा पातळीचे असावे का? पंतप्रधानांचे तर सोडा, उन्हातानात बसून बेताल भाषण ऐकण्याची ही पातळी कोणत्याही मतदाराची असावी का? आपला अपमान झाला असे मतदाराला वाटू नये. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.